नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. ऑपरेशन सिंदूराच्या कारवायेविशी अधिक विस्तारान एअर व्हायस मार्शल सुनील नानोडकार हांणी दिली माहिती. ऑपरेशन सिंदूर हो भारतान सिंदूर पुशिलाचो घेतिल्लो बदलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. राज्यांतल्या ट्रान्सजेंडर म्हळ्यार तृतीय पंथीय व्यक्ती खातीर आनी भिकाऱ्यां खातीर स्मायल येवजणे खाला गरिमागृह आसरो घर स्थापन करपाक 31 मे मेरेन इत्सूक आपा उरपी संस्थांनी अर्ज करचे अशें सामाजीक न्याय आनी सशक्तीकरण मंत्रालयान मागलां. प्रसार भारतीचो वेव्ज हो ओटीटी प्लॅटफॉर्म चालीक लागला. आता पुराय खबरो. ऑपरेशन सिंदूराच्या वेळावेले हवाई हल्ले व्हड गुप्ततायेन आनी कुशळटायेन केले. सरकार, परराष्ट्र मंत्रालय आनी सशस्त्र दळ हांचे मदीं घटमूट समन्वय आशिल्लो. 7 तारखेक सुरक्षेच्या तयारी खातीर मॉक ड्रील म्हणून जाहीर केल्ले. हे हल्ले प्रत्यक्षात खऱ्या हल्ल्याचे आवरण म्हणून काम करताले. या कारवायेत नेमकी नियोजन, प्रगत प्लॅटफॉर्म आनी शस्त्रांचो उपेग, दुस्मानाच्या रडाराक दिकाभूल करपाक वेगवेगळ्या वाठारांनी बनावट हल्ले करप हाचो आसपाव आशिल्लो. प्रत्यक्ष हल्ल्यात शिमो हुपनासतना पल्ल्याच्या स्टँड ऑफ शस्त्रांचो वापर केल्ल्यान हो हल्लो खूप प्रभावी थारलो. अचूकतायेन बालाकोटाकडेन तुळा करपासारखी, पूण समन्वयाच्या वेगळ्या पावण्यार हे कारवायेक लागून भारताची उण्यात उण्या कमीत कमी शक्तीसयत घातक लक्षित हल्ले करपाची तांक दाखयली. हे विशीं अधिक विस्तारान एअर व्हायस मार्शल सुनील नानोडकार हांणी सांगले.
That happened during the night before were one is that very closely guarded secret. Secondly, the deception part of it was very nicely executed by everybody, including the entire government machinery, including MEA and also the three services. Because if you recall, 7th was supposed to be the mock drill, which was related to all actions on the ground for safety of our personnel on ground, civilians on ground. And in that kind of a fog, we launched the attacks. So now how the attacks were carried out was extremely excellent planning, I would say. Because what they did was that all the best of the platforms were used, best of the weaponry was used, and there were a lot of dummy strikes that were launched, okay, in various sectors. That means there were strikes launched in southwestern sector where the attacks were supposed to go in that sector, activating the radars across the border. Thereafter, these aircraft which launched the actual weapons, they did not cross the border because we launched standoff weapons while the other flying was going on. So, it was very, very well thought of, very well planned, and very well executed exercise, as I said before.
ऑपरेशन सिंदूर हो भारतान सिंदूर पुशिलाचो घेतिल्लो बदलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयांत तशेंच देशांतल्या हेर वाठारांनी मॉक ड्रील प्रयोग यशस्वी जाल्ल्याचें मुखेलमंत्र्यान सांगलें. पहलगामांत आतंकवाद्यांनी 27 जाणांक जिवेशी मारून तांच्या बायलांक विधवा केले, तांचो सिंदूर पुसलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारतान हाची जाप दिली आनी 9 सुवातींनी आतंकवाद्यांचेर हल्लो केलो. ऑपरेशन सिंदूर हे देश वा धर्माआड नाशिल्ले, ते आतंकवादाच्या आड आशिल्ले. पाकिस्तानान आतंकवादी तळ आशिल्ल्यान पाकिस्तान आतंकवाद्यांक पोसतात हे सिद्ध जाला. सुफिया कुरेशी आनी विंग कमांडर रोमिका सिंग हांणी ऑपरेशन सिंदूराचे फुडारपण केले. बायलांचो सिंदूर पुसपाच्या कृतीचो हो सूड बायलांनीच घेतलो. ऑपरेशन सिंदूर उपरांत गोंयांत तशेंच देशांतल्या हेर वाठारांनी मॉक ड्रील जाली. गोंयांतलो मॉक ड्रील प्रयोग यशस्वी जालो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. राज्यातल्या ट्रान्सजेंडर म्हळ्यार तृतीय पंथीय व्यक्ती खातीर आनी भिकाऱ्यां खातीर स्मायल येवजणे खाला गरिमागृह आसरो घर स्थापन करपाक 31 मे मेरेन इत्सूक आपो उरपी संस्थांनी अर्ज करचे अशें सामाजीक न्याय आनी सशक्तीकरण मंत्रालयान मागलां. भीक मागपी मनशांक तशेंच ट्रान्सजेंडर व्यक्तींक कांय कारणाक लागून लागींचे मनीस घराबार काडटात. तांकां रोजगार आनी आसरो दिवपा नदरेन स्मायल येवजणे खाला वावर जाता. अशा लोकांची पुनर्वसणूक करतना तांकां अन्न आनी वखदां सोडून आश्रय, कुशळटाय प्रशिक्षण, भलायकी जतनाय आनी आदार सेवा दितात. ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या हक्कांची राखण करप तशेंच तांचे जावपी अत्याचार उणे करपाक लेगीत स्मायल येवजण काम करता. पात्र एनजीओ, सीबीओएस आनी स्टार्टअप कंपन्यांनी 31 मे मेरेन grants_msje.go.in ह्या ई अनुदान पोर्टलावरवी गरिमागृह स्थापन करपाक अर्ज करूं येता. सध्या राज्यात एकूय गरिमा घर ना, पूण देशातल्या वेगवेगळ्या राज्यांनी 12 गरिमा आसरो घरां काम करतात. अंदूचो सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव 17 मे ते 19 मे मजगती फार्मागुडी फोंड्या गोंय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानाचेर जातलो अशें सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस हांणी पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत म्हायती दिल्या. ह्या वेळार आर्ट ऑफ लिव्हिंगाचे संतोष घोडगे, सांस्कृतीक न्यासाचे जयंत मिरींकार, आंतरराष्ट्रीय बजरंग दळाचे नितीन फळदेसाय, कुणय तपोभूमी पद्मनाभ संप्रदायाचे सुजन नायक, ब्राह्मण महासंघाचे राज शर्मा, जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी अनिल नायक आनी गोमंतक मंदीर महासंघाचे जयेश थळी हजर आशिल्ले. 17 मे ते 19 मे मजगती फार्मागुडी फोंड्या गोंय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानार जावपी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हो फक्त धार्मीक न्हय तर आंतरराष्ट्रीय पांवड्यार आध्यात्मीक जागृतायेचो महोत्सव थारतलो. 23 देशातल्या प्रतिष्ठित मानेस्त विविध संप्रदायाचे संत महंत देवळाची विश्वस्त आणि 25,000 परस चढ भाविक हातून वाटेकार जातले असे राजहंस यांनी सांगले. या महोत्सवाच्या उक्तावणाक गोयच्या मुखेलमंत्र्यासयत महाराष्ट्राचे मुखेलमंत्री आणि उपमुखेलमंत्री उत्तर प्रदेश छत्तीसगड गुजरातच्या मुखेलमंत्र्यांक निमंत्रण दिला. महोत्सव जावपी यत्न यागा खातीर गोय राज्यात आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून नवीन संसारीक माची फाव जातली असे मत राजहंस हांणी मांडले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळ्यान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. कला आणि संस्कृती संचालनालयान 12-18 वजगती 10-15 वर्षा पिराय गटातल्या भुरग्यां खातीर संस्कृती भवन पाटो पणजी हांगा व्हिज्युअल कॉमिक स्टोरी बुक या विशयाचेर एक विशेष कार्यशाळा आयोजित केल्या. भुरग्यांक कथालेखनाची वळख करून दिवप आणि रंगीत चित्रां आणि उतरांचो वापर करून तांच्यो कथा कॉमिक बुकात रुपांतरीत करप या संकल्पनेसयत ही कार्यशाळा आयोजित केल्या. या 7 दिसांच्या कार्यशाळेत व्याख्यान, संवाद, कॉमिक पात्रांची रचणूक आणि विकास, कथा तयार करप, रेखाचित्र तयार करप, रंगवप आणि कथापुस्तक तयार करपाविषयी मार्गदर्शन करतले. कार्यशाळेत सहभागी जावपाक भुरग्यांक आवश्यक कला साहित्य आयोजक दितले. नाव नोंदणी 7 मे सावन सुरू जाल्या आणि 12 मे मेरेन कार्यालयीन वेळेत सुरू आसतली. सहभाग शुल्क 100 रुपया आणि नोंदणी अर्जा खातीर 10 रुपया असे नावापुरते शुल्क आकारतले. पहिली येवपांक पहिली अशा प्राधान्य तत्वाचेर फक्त 30 भुरग्यांक प्रवेश दितले. सहभाग अर्ज कला आणि संस्कृती संचालनालय संस्कृती भवन पाटो हांगा कार्यालयीन वेळेत उपलब्ध आसात. प्रसार भारतीचो वेव्स हो ओटीटी प्लॅटफॉर्म चालीक लागला. हो प्लॅटफॉर्म एन्ड्रॉयड तशेंच आयओएस प्लॅटफॉर्माचेर उपलब्ध आसा अशी माहिती डीडीजी आकाशवाणी पणजेचे सुनील भाटिया हांणी पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार दिल्या. सुमार 12 भाषांनी व्हिओज वरवीं वेगवेगळे मंच उपलब्ध आसात. हातूंत हिंदी, गुजराती, इंग्लीश, बंगाली, मराठी, कन्नड, मल्याळम, तेलुगू, तामीळ, गुजराती, पंजाबी तशेंच आसामी ह्या भाशेंचो आस्पाव आसा अशी माहिती डीडीजी आकाशवाणी पणजेचे सुनील भाटिया हांणी दिल्या. ह्यावेळार पणजी दूरदर्शन केंद्राचे संचालक शशीन राय तशेंच दूरदर्शनाचे कार्यावळ अधिकारी सावियो नरोना हजर आशिल्ले. ह्या एपावरवीं व्हिडिओ ऑन डिमांड, प्ले टू प्ले गेमींग, 65 लायव्ह टीव्ही, रेडिओ, शॉपिंग तशेंच हेर मन रिजवणेची माध्यमां उपलब्ध आसात. गुगल प्ले स्टोर, एपल एप स्टोरावरवीं व्हिओज एपलोड डावनलोड करूं येता. प्लॅटिनम प्लॅनावरवीं 999 वर्सुकी जाल्यार 350 रुपया, डायमंड प्लॅनावरवीं सबस्क्राईब करपाक शकतात. फॅमिली एंटरटेनमेंट की नई लहर अशी व्हिओज ह्या ओटीटी प्लॅटफॉर्माची संकल्पना आसा. राष्ट्रीय सुरक्षा हिताच्या नदरेन भारतात कार्यरत आशिल्ल्या सगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म, मिडिया स्ट्रीमींग प्लॅटफॉर्म आणि मध्यस्थांक वेबमा, चित्रपट, गीता, पॉडकास्ट आणि हेर प्रवाह माध्यम सामुग्री सबस्क्रिप्शन आधारित मॉडेलाचेर उपलब्ध करून दिले आसूं व जांचे मूळ पाकिस्तानात आसा ते बेगोबेग बंद करपाचो सल्लो माहिती आणि प्रसारण मंत्रालयान दिला. माहिती तंत्रज्ञान, मध्यस्थ, मार्गदर्शक तत्वां आणि डिजिटल माध्यम नीती संहिता नेम 2021 हाचे फुडें आयटी नेम 2021 म्हणून संदर्भिताचो भाग 2 ह्या नेमा खाला नितीशास्त्र संहितेत अशी तरतूद आसा की प्रकाशनान ह्या दिल्ल्या घटकांचो विचार करचो. भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेचेर परिणाम करपी आशय, राज्याच्या सुरक्षेक धोको निर्माण करपी, धोक्यात हाडपी व धोक्यात घालपी सामुग्री, परकी देशाकडेन भारताच्या इश्टागतीच्या संबंधांक हानिकारक आशिल्लो आशय, हिंसाचाराक उत्तेजन दिवपाची वा भौशीक सुवेवस्था राखपाक आडमेळी हाडपाची शक्यता आशिल्ली सामुग्री तशेंच एकचाराक धोको निर्माण करपी खंयची माहिती होस्ट, प्रदर्शीत, अपलोड, सुधारीत, प्रकाशीत, प्रसारीत, संग्रहीत वा सामायिक करू नये अशी माहिती आणि प्रसारण मंत्रालयान सल्लागार जारी केला. पणजे वेधशाळेन नोंद केल्या त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 35.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 34.8 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले 4 दीस 35-36 डिग्री सेल्सियस कमाल तापमान जावं येता आणि फुडले 4 दीस हवामान वताळ आसतले असे वेधशाळेन कळीत केला. मजगती राज्य आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारिणीन राज्यात सध्या सुरू आशिल्लो वताचो रखरख आणि गरमीच्या उवाळ्यापासून लोकांनी जतनाय घेवपाचो सल्लो दिला. खास करून लोकांनी आपल्या ल्हान पिरायेच्या भुरग्यांक वा पाळीव जनावरांक पार्क केल्ल्या गाडयेन सोडून दिवचे न्हय. दनपारची 12-3 वरां मजगती रखरखत्या वतान वचपाचे टाळचे. गडद, दाट वा घट्ट कपडे घालपाचे टाळचे. भायर उष्णताय चड असल्यार कश्टाची कामां करची न्हय. दनपारच्या वेळार वताच्या भारार रांदपाचे टाळचे. कुडीतले उदक कमी करपी सोरो, च्या, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स पिवपाचे टाळचे. तशेंच चड प्रोटीन आशिल्ले आणि भेळशेल्ले अन्न खावचे न्हय. आणि आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. ऑपरेशन सिंदूराच्या कारवाये विशीं अधिक विस्तारान एअर व्हायस मार्शल सुनील नांदोडकर हांणी दिली म्हायती. ऑपरेशन सिंदूर व भारतान सिंदूर पुशिलाचो घेतिल्लो बदलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. राज्यांतल्या ट्रान्सजेंडर म्हळ्यार तृतीयपंथी व्यक्ती खातीर आनी भिकाऱ्यां खातीर स्मायल येवजणे खाला गरिमागृह आसरो घर स्थापन करपाक 31 मे मेरेन इत्सूक आपा उर्बी संस्थांनी अर्ज करचे. प्रसार भारतीचो व्हिव्स हो ओटीटी प्लॅटफॉर्म चालीक लागला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.